नाव पायल बालाजी जोंधळे, गाव माळेगाव. प्रश्न, संरक्षणाचा अधिकार म्हणजे काय?